मलाखी अध्याय एक. परमेश्वराकडून मलाखीच्या हस्ते इस्रायलासाठी आलेल्या संदेशाची घोषणा. परमेश्वर म्हणाला, माझे तुमच्यावर प्रेम आहे, पण तुम्ही म्हणालात, कशावरून तू आमच्यावर प्रेम करतोस? परमेश्वर म्हणाला, एसाव याकोबाचा भाऊ होता बरोबर, पण मी याकोबाला निवडले आणि मी एसावाचा स्वीकार केला नाही. मी त्याच्या डोंगरी प्रदेशाचा नाश केला, एसावाच्या देशाचा नाश झाला, आता तेथे फक्त रानटी कोयले राहतात. आदम असे म्हणाला, आमचा नाश झाला आहे, तरी पण आम्ही परत जाऊन जे उद्ध्वस्त झाले आहे ते बांधू. पण सेनाधीश परमेश्वर म्हणतो, ते बांधतील पण मी पाडून टाकेन, आणि लोक त्यांना दुष्टांचा देश म्हणतील. ते हे लोक आहेत ज्यांच्यावर परमेश्वर कायमचा रागवला आहे. तू आपल्या डोळ्यांनी हे पाहशील आणि तू म्हणशील, परमेश्वर इस्रायलाच्या सीमेपलीकडे थोर मांडला जाओ. सेनाधीश परमेश्वर तुझ्याशी असे बोलतो, मुले वडिलांना आणि सेवक आपल्या धण्याला मान देतो, मग मी जो तुमचा पिता आहे त्या माझा सन्मान कुठे आहे? आणि मी जर तुमचा धनी आहे तर मग माझा परम आदर कुठे आहे? अहो याचकांनो, तुम्ही माझ्या नावाचा मान राखत नाही, पण तुम्ही म्हणता, तुझ्या नावाचा मान आम्ही कसा राखला नाही? तुम्ही अशुद्ध भाकरी माझ्या वेदीवर अर्पण करता आणि म्हणता, कशामुळे आम्ही तुला विटाळविले? परमेश्वराचा मेज तुच्छ आहे असे बोलून तुम्ही ते विटाळता. जेव्हा तुम्ही यज्ञ करण्यासाठी आंधळा पशु अर्पण करता तेव्हा हे वाईट नाही का? आणि जेव्हा तुम्ही लंगडा किंवा रोगिष्ट पशु अर्पण करता तेव्हा ते वाईट नाही काय? तू आपल्या अधिकाऱ्यासमोर हे सादर कर, तो हे स्वीकार करील का, अथवा तो तुझ्यावर अनुग्रह करेल का? सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आणि आता तुम्ही देवाकडून अनुग्रह मागता, यासाठी तो आमच्यासाठी दयावान असेल, अशा अर्पणासह तो तुमच्यातल्या एकाला तरी ग्रहण करेल काय? सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आहा, तुम्ही माझ्या वेदीवर अग्नी पेटू नये म्हणून दारे बंद करेल, असा तुम्हामध्ये कुणी असता तर किती चांगले झाले असते. मी तुमच्या हातातले अर्पण स्वीकारणार नाही, कारण तुम्हाविषयी मी आनंदी नाही. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, कारण सूर्याच्या उगवतीपासून त्याच्या मावळतीपर्यंत माझे नाव राष्ट्रामध्ये थोर होईल. प्रत्येक ठिकाणी सर्व माझ्या नावाला धूप अर्पितील व शुद्ध अर्पणे करतील, कारण माझे नाव राष्ट्रांमध्ये महान होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. परंतु परमेश्वराचा मेज विटाळलेला आहे आणि त्याचे फळ व त्याचे अन्न तिरस्कार युक्त आहे, असे म्हणण्याने तुम्ही ते अपवित्र केले आहे. तुम्ही असेही म्हणता की हे किती कंटाळवाणे आहे, आणि त्याविषयी तुम्ही तुच्छतेने कुरकूर करता. सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, तुम्ही जे जुलमाने लुटून आणलेले किंवा लंगडे किंवा रोगी या प्रकारे तुमचे अर्पण आणता, तर आता हे मी तुमच्या हातातून स्वीकार करावे काय? तर जो कोणी आपल्या कळपात नर असताना त्याचा नवस करतो आणि दोष असलेला पशु परमेश्वरास यज्ञ म्हणून अर्पण करतो, तो फसवणारा शापित असो, कारण मी थोर राजा आहे आणि राष्ट्रे माझ्या नावाची भीती धरतात, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.